चहासाठी जसा टोस्ट असतो
असा प्रत्येकाच फ्रेंड हवा असतो.
शॉपिंग मॉल वाला शॉपिंग फ्रेंड,
कुणी एक्झाम हॉल वाला कॉपिंग फ्रेंड,
मूवी बडी ग्रूवी बडी हाय बडी बाय बडी जॉक बडी पॉप बडी सॉन्ग बडी स्मार्ट बडी छटी बडी क्लोज बडी
कुत्र्या
भित्र्या
एवरीबॉडी एनीबॉडी
ए टू झेड
नाव मोजून मोजून भिजा रोस्ट होतो.
पण प्रत्येकाच फ्रेंड हवा असतो.
फ्रेंड हवा असतो यार
आणि प्रत्येक फ्रेंड बरोबर कनेक्टेड ठेवतो एअरटेल, मनाची आस आणते जवळपास.